भागवतम की जय निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय। हरे कृष्णा। बाकी भक्त का है
सेवा करके
अभी रात के समय सेवा समाप्त नहीं होता है।
किचन की जो भक्त हैं किचन से आ रहे हैं और जब घानी घानी चला रहे हैं सुबह सुबह 6 बजे।
हमारा सेवा का टाइमिंग ऐसे करना चाहिए कि क्लास के समय सब फ्री हो जाए, नहीं तो रोज के लिए ऐसा अच्छा रहेगा। ओम नमो भगवते वासुदेवाय।
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 नारायणं नमस्कृत्य
नारायणं नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमं
नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यासं
देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुदीरये
ततो जयमुदीरये
नष्टप्रायेष्व भद्रेषु
नष्टप्रायेष्व भद्रेषु
नित्यं भागवत सेवया
नित्यं भागवत सेवया
भगवत्युक्तमश्लोके
भगवत्युक्तमश्लोके
भक्तिर्भवति नैष्ठिकी
भक्तिर्भवति नैष्ठिकी।
ग्रंथराज श्रीमद्भागवतम चौथा स्कंध अध्याय 15 राजा पृथु की उत्पत्ति और राज्याभिषेक। श्लोक संख्या 3। ऋषय उचुः एष विष्णोर्भगवतः कला भुवनपालिनी यं च लक्ष्म्याः सम्भूतिः पुरुषस्यानपायिनी ऋषय ऊचुः एष विष्णोर्भगवतः कला भुवनपालिनी
यं च लक्ष्म्याः सम्भूतिः
पुरुषस्यानपायिनी
ऋषय ऊचुः
एष विष्णोर्भगवतः कला भुवनपालिनी
यं च लक्ष्म्याः सम्भूतिः
पुरुषस्यानपायिनी
ऋषय ऊचुः
एष विष्णोर्भगवतः
कला भुवनपालिनी
यं च लक्ष्म्याः सम्भूतिः
पुरुषस्यानपायिनी
ऋषय ऊचुः
ऋषियों ने कहा
यह नर विष्णोः भगवान विष्णु का
भगवतः भगवान का
कला
विस्तार
भुवनपालिनी जगत का पालन करने वाली यह स्त्री
च भी
लक्ष्मी की
संभूति ही
विस्तार
पुरुषस्य
भगवान की
अनपायिनी
अभिन्न अनुवाद और तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा। ऋषियों ने कहा यह पुरुष तो संपूर्ण ब्रह्मांड का पालन करने वाले भगवान विष्णु की शक्ति का अंश है और यह स्त्री भगवान विष्णु से कभी अलग न होने वाली एवं संपत्ति की देवी लक्ष्मी का अंश है। तात्पर्य यहाँ पर भगवान और लक्ष्मी जी के कभी भी अलग न रहने का महत्व स्पष्ट रूप से वर्णित है। भौतिक जगत में लोग संपत्ति की देवी को अत्यधिक चाहते हैं और संपत्ति के रूप में उसकी कृपा प्राप्त करना चाहते हैं, किंतु उन्हें यह जान लेना चाहिए कि संपत्ति की देवी भगवान विष्णु से पृथक नहीं हो सकती। भौतिकतावादियों को समझ लेना होगा कि संपत्ति की देवी की पूजा भगवान विष्णु के साथ साथ की जानी चाहिए और उन्हें भिन्न नहीं समझा जाना चाहिए। संपत्ति की देवी की कृपा चाहने वाले भौतिकतावादियों को भौतिक ऐश्वर्य को बनाए रखने के लिए विष्णु तथा लक्ष्मी दोनों की साथ साथ पूजा करनी चाहिए। यदि कोई भौतिकतावादी पुरुष रावण की नीति अपनाकर सीता को भगवान रामचंद्र से विलग करना चाहता है तो उसका सर्वनाश हो जाएगा। जो लोग संपत्ति की देवी की कृपा से इस संसार में धनवान बन गए हैं उन्हें चाहिए कि वे भगवान की सेवा में अपनी संपत्ति लगाएं। इस प्रकार वे बिना किसी उपद्रव के अपने ऐश्वर्य में स्थिति बनाए रख सकते हैं। ओम अज्ञान विरांतस्य ज्ञानार्जन शलाकाय चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं गुरुः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साक्षातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यरूपं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णश्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नाम्ने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। तो ये बहुत अद्भुत घटना का वर्णन है कि राजा वेन जो दुष्ट था, परंतु उसके पिता बहुत ही पुण्यवान थे। उसकी जब मृत्यु हुई ऋषियों के द्वारा, तो अब ये समस्या सामने खड़ी हुई कि आगे चल के संसार का राजा कौन बनेगा। भले वेन दुष्ट था, परंतु बहुत कड़े रूप से शासन चलाता था। कड़े रूप से शासन चलाने के फलस्वरूप जो दुष्ट लोग थे, चोर डाकू सब थे, वो वश में आ गए। राजा से डर के ये चोर डाकू सब चोरी डकैती उन्होंने बंद कर दिया। परंतु समस्या ये थी कि यही सबसे बड़ा दुष्ट निकला राजा। उसने भगवान की भक्ति बंद कर दी, यज्ञ मंत्र जप तप आदि सब बंद करवा दिया और कहा कि मैं ही भगवान हूँ, तो सबको मेरे ही उपासना करनी चाहिए, भगवान विष्णु की उपासना नहीं करनी चाहिए। तो ऐसा सब जब होने लगा तो ऋषि मुनियों ने सोचा कि अब बस हो गया, बहुत अति हो गया ये, और बहुत समझाने का प्रयास किया राजा वेन को, लेकिन राजा वेन ने उनकी एक नहीं मानी बात, और इसलिए अंततः कोई उपाय नहीं रहने के कारण ऋषि मुनियों ने उसका वध कर डाला। जब वध कर डाला तो उसके अंदर जितने भी दुर्गुण थे, उसकी जंघाओं का मंथन करके वो सारे दुर्गुण उस एक व्यक्ति में आ गए, जिसका क्या नाम था, बाहुकर। और अब क्या रह गया, उसके अंदर अच्छाई। तो उनके दो बाहुओं को, बाहुओं का मंथन करके दो व्यक्ति उत्पन्न हुए, एक पुरुष और एक स्त्री। पुरुष ये भगवान विष्णु के अंशावतार थे, अंशावतार मतलब उनके अवतार थे परंतु उनके अंश। और जो स्त्री उत्पन्न हुई वो भगवान विष्णु की पत्नी लक्ष्मी देवी की अंशावतार थी। इस तरह से भगवान विष्णु और लक्ष्मी देवी अब प्रकट हुए इस पुरुष और स्त्री के रूप में, और दोनों ही इन दोनों के अवतार थे, अंश थे, पूर्ण अवतार नहीं थे, अंश अवतार थे। इस तरह से भगवान विष्णु और लक्ष्मी देवी अब इस पृथ्वी लोक पर प्रकट हुए। तो हमें जानना चाहिए कि भगवान श्री कृष्ण से समस्त अवतार उत्पन्न होते हैं, है ना। तो भगवान के कितने अवतार है? अनगिनत अवतार है। तो मूल कौन है, इन अवतारों के उद्गम कौन है? श्री कृष्ण। एते चांस कलह कृष्णस, एते चांस कलह पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयन्ति युगे युगे। तो श्रीमद् भागवत में कहा गया है कि एते, ये सारे मतलब कौन से, जिनका वर्णन किया हुआ है अवतारों का, ये पुरुष अवतार मतलब गर्भोदकशाय विष्णु, क्षीरोदकशाय विष्णु, कारणोदकशाय विष्णु, फिर मत्स्य कूर्म राम नरसिंह, ये जितने भी अवतार हैं, ये सारे अवतार च अंश, या तो अंश हैं या कला, मतलब अंश के अंश। कौन आ गया इधर रुका?
ये उड़ने के लिए घास ला रहे हैं, तो वहाँ से भर के ला के यहाँ पर शायद प्रसाद के लिए आए हैं ड्राइवर और वो जो भरने वाले थे। अच्छा। उड़ने के लिए घास ट्रक से भर के लेके ला रहे
तो भगवान श्री कृष्ण से सब उत्पन्न होते हैं। तो अंश और कला, इसमें अंतर क्या है? ये भगवान के अंश हैं और ये भगवान के कला है, क्या मतलब इसका? अंश और कला में अंतर क्या है?
अंश यानी भगवान विष्णु तत्व और कला यानी भगवान से शक्ति प्रदत्त,
दोनों विष्णु तत्व। अंश मतलब भगवान से उत्पन्न हुए, उनको अंश बोलते हैं। अंश है, पूर्ण नहीं लेकिन भगवान से उत्पन्न हुए, फिर उनसे जो और उत्पन्न आगे होते हैं उनको कला बोलते हैं। अंश के अंश के अंश के अंश के अंश, तो भगवान से सब कुछ उत्पन्न होता है। तो यदि आपको पूछा जाए कि भगवान कौन है, तो हम क्या बोलेंगे? भगवान वो है जिनसे सब कुछ उत्पन्न होता है। ये भगवान शब्द की परिभाषा है। हमारे माता पिता है, उनके माता पिता है, फिर उनके माता पिता है, उनके माता पिता है, तो ऐसे पीछे 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 जाकर पूर्ण विराम कहाँ जहाँ होगा वो भगवान। उसी प्रकार से ये अभी देखते हैं, ये लकड़ी है, ये लकड़ी कहाँ से आया? पेड़। पेड़ कहाँ से आया? बीज। बीज कहाँ से आया? किसी पहले पेड़ से। वो पेड़ कहाँ से आया? किसी बीज से। वो बीज कहाँ से आया? पेड़ से। ऐसे करते 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 जितना जो पेड़ पूर्ण विराम होगा वो भगवान। यहाँ संसार में हर वस्तु का कारण होता है कि नहीं? ऐसा कोई भी वस्तु या व्यक्ति नहीं है जिसका कोई कारण नहीं है कि नहीं, जिसका कोई उत्पत्ति नहीं है। तो हम सबका कारण है, हर वस्तु का भी कारण है, परंतु वो व्यक्ति जिनका कोई कारण नहीं है और जो कि स्वयं हर चीज के कारण है, वो है भगवान। हाँ? तो भगवान शब्द की परिभाषा, वैसे भगवान शब्द की अनेक परिभाषा है, परंतु ये एक महत्वपूर्ण और मूल परिभाषा है भगवान की। हाँ? आप में से कोई स्कूल जाते हो, कॉलेज जाते हो, कोई गांव में भी रहते हो, कोई पूछे भगवान का मतलब क्या है, जैसे राजगोपाल, भगवान शब्द की परिभाषा क्या है, आप क्या बताएंगे अभी? मनोज,
भगवान जिनसे सब कुछ आता है।
हाँ, जिनसे सब कुछ उत्पन्न होता है, तो और क्या समझाओगे? भगवान कौन है? सूरज
हर एक वस्तु का जो स्रोत है।
हाँ, हर एक वस्तु और हर एक व्यक्ति के जो स्रोत है। स्रोत मतलब क्या? कारण, उत्पन्न होने के कारण। ऐसे हमारे स्रोत कौन है? माता पिता है। तो उनके स्रोत कौन है?
उनके
माता पिता। उनके स्रोत कौन है?
उनके
माता पिता। ऐसे करते 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 यहाँ पूर्ण विराम आएगा। वो कौन है? भगवान है। तो हम सब के कारण है कोई ना कोई। तो भगवान के कौन कारण? भगवान के कौन कारण?
कोई नहीं।
हाँ, भगवान ही स्वयं अपने कारण। भगवान के कोई कारण नहीं। तो ये भगवान की परिभाषा है। इसलिए प्रभुपाद जी बोला करते थे कि भारत में ऐसे बहुत सारे तथाकथित नकली भगवान होते हैं जो अपने आप को भगवान घोषित करते हैं, लेकिन उनका भी कोई जन्म हुआ, उनकी भी कोई उत्पत्ति हुई, है ना? वो समस्त कारणों के कारण नहीं है। लेकिन भगवान श्री कृष्ण कौन है? सर्व कारण कारणम। कौन सा श्लोक है ये ब्रह्म संहिता का? कौन बोलेंगे?
ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिराद गोविंद सर्व कारण कारण।
उत्तम। तो इसका मतलब क्या है? सूरज समझाओगे ये श्लोक का मतलब? और कौन समझाएंगे? देवकीते ने ये श्लोक का अभी जो सुरेश ने बोला इसका शब्द भेद करके।
ईश्वर जो ईश्वर है परम कृष्ण, यानी कि ईश्वर जो है परम कृष्ण है, भगवान स्वयं
कृष्ण परमेश्वर है। ईश्वर परम कृष्ण है, कृष्ण परम ईश्वर है। ईश्वर कौन होता है? जो नियंत्रण करता है। हम सब भी थोड़ा कुछ नियंत्रण करते हैं ना संसार में। हम छोटे मोटे ईश्वर है, इतने इतने छोटे अणु जैसे ईश्वर हैं। हम भी कुछ गलत नियंत्रण कर सकते हैं ना। गाड़ी चलाते हैं तो गाड़ी का नियंत्रण कर रहे हैं ना, परंतु नियंत्रण हमारा कैसे? कभी कुछ भी हो सकता है, ठोकर मार सकते हैं। हमारा नियंत्रण ज़्यादा नहीं है, इतना है, लेश मात्र, अणु के समान होता है। तो हमारे ऊपर भी कोई ईश्वर है, उनके ऊपर भी कोई ईश्वर है, लेकिन सबसे बड़ा ईश्वर, सबको नियंत्रण करने वाले, वो परम ईश्वर है। और देवतागण जो हैं वो बहुत बड़े ईश्वर हैं हमारी तुलना में, लेकिन उनसे भी बड़े, उन सबका नियंत्रण करने वाले कृष्ण परम ईश्वर। तो ईश्वर परम कृष्ण, इसका मतलब है कि कृष्ण वो केवल ईश्वर नहीं है, वो क्या है? परम ईश्वर है। सबको नियंत्रण करने वाले, जितने भी नियंत्रण करने वाले हैं, उन सबसे श्रेष्ठ, उन सबको वश में करने वाले जो हैं, वो है परम ईश्वर। और उनका नाम क्या है? कृष्ण। तो ईश्वर परम कृष्ण। फिर
सच्चिदानंद।
सच्चिदानंद क्या?
विग्रह।
विग्रह सच्चिदानंद
विग्रह।
विग्रह तो विग्रह मतलब
स्वयं मूर्ति
रूप।
रूप
रूप। हाँ, तो विग्रह मतलब रूप। तो उनका जो रूप है वो है कि नहीं है? ऐसे नहीं कि वो निराकार है। कई लोग बोलते हैं ना भगवान निराकार है, निर्विशेष है, भगवान का कोई रूप नहीं, कोई आकार नहीं, ऐसा नहीं है। तो ब्रह्मा जी स्वयं क्या बोलते हैं? विग्रह। कि उनका रूप, उनका आकार, उनका शरीर है, परंतु परंतु क्या हमारे जैसा रूप है?
हमारे जैसा शरीर है उनका कैसा शरीर है? सत चित आनंद। तो सत चित आनंद क्या है? सत मतलब क्या, चित आनंद मतलब क्या?
सत मतलब एटर्नल है।
सत मतलब जिसका कभी नाश नहीं होता है, सत्य है जो। फिर चित
फुल ऑफ नॉलेज
मतलब ज्ञान से पूर्ण, और आनंद
आनंद
से पूर्ण। तो भगवान श्री कृष्ण का शरीर है परंतु उनका शरीर चिन्मय है, आध्यात्मिक है। उनके शरीर का नाश कभी नहीं होता है। उनका शरीर ज्ञान से पूर्ण है, उनका शरीर आनंद से पूर्ण है। इसके विपरीत हमारा शरीर कैसे है? क्या हमारा शरीर, ये जो भौतिक जड़ शरीर है, ये क्या सच्चिदानंद शरीर है? फिर कैसा है?
असत,
असत,
अचित,
अचित,
निरानंद।
बिल्कुल उल्टा, भगवान का शरीर कैसा है? सत। और हमारा शरीर असत। असत मतलब नश्वर है। स्मशान मध्ये जाताना आम्ही काय म्हणतो? राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। रामाचं नावच सत्य आहे, राम कृष्ण तेच सत्य आहेत। परंतु शरीर सत्य नाही आहे, त्यामुळे आम्ही स्मशान चाललो ना। शरीर जर सत्य असलं असतं तर स्मशान जायची गरज काय होती? नाही का? शरीर नश्वर आहे परंतु भगवंत नश्वर नाही आहे। तर भगवंतांचं शरीर सत आणि आमचं शरीर असत। भगवंतांचं शरीर ज्ञान पूर्ण, आमचं शरीर अज्ञान पूर्ण। आमचं शरीर अज्ञानाचं कसं आम्ही कसं म्हणतोय, त्याचं कारण काय म्हणायचं? की आमचं शरीर अज्ञानाचं आहे म्हणून।
खरं मला ज्ञान घ्यायला दुसऱ्याकडे जायला पाहिजे,
मला ज्ञान घ्यायला दुसऱ्याकडे जावं लागतं। आता आम्ही सर्व अ आ ई शिकलोय की नाही? आम्हाला असं स्वप्नामध्ये आलं का अ आ ई म्हणजे काय? नाही ना, कोणाकडे जावं लागलं ना शिकायला, कोणी शिकवलं ना आम्हाला अ आ ई म्हणजे। म्हणजे आमचं स्वाभाविकपणे ज्ञान उत्पन्न होत नाही आतमध्ये, कोणाला शिकावं लागतं आम्हाला। मराठी समजते ना हरिराम प्रभू? आणि दुसरी गोष्टी, आमच्या शरीरामध्ये जे काय चाललंय, बाहेर जे काय चाललंय ते सोडा, आमच्या शरीरामध्ये काय काय चाललंय ते आम्हाला माहिती आहे का? नाही। जर पोट दुखलं तर माहीत असतं, हा पोट दुखतंय, तेवढं आम्हाला समजतं। पण का दुखतंय ते समजत नाही। आता आम्ही जेवतो, तोंडामध्ये जेवण घालतो, एक घास घातल्यानंतर ते चावतो, ते चावून मग ते कसं ते जातं आतमध्ये, ते गिळतो, त्याला गिळून मग ते पोटामध्ये जातं। पोटामध्ये जाऊन त्याचं काय होतंय, कसं पचन होतंय, पचनक्रिया काय आहे, काय काय होतंय पोटामध्ये ते आम्हाला माहीत आहे का? नाही। राजेश्वर प्रभू मराठी समजत? समजते ना, त्याला आम्हाला समजत नाही ना की काय चाललंय म्हणून। आमचे शरीराचे जे वेगळे वेगळे अवयव आहेत ते कसं काम करतात आणि त्याच्यामध्ये काय चाललंय ते आम्हाला काय माहीत नसतं। आणि डोळा कसं काम करतो ते पण आम्हाला माहीत नाही, आतमध्ये काय काय आहे डोळ्याचं। हे आमचे जे डॉक्टर वगैरे असतात, विशेषज्ञ असतात डोळ्याचे, एवढे वर्ष ते परिश्रम करतात एक लहान हे डोळ्याला समजायला, ते पण त्यांना पूर्ण माहिती नसते, नाही का? एवढे अभ्यास करून पण संपूर्ण माहिती नसते एक लहान डोळ्याच्या बद्दल। त्यामुळे आम्हाला स्वतः शरीराची माहिती नाही तर बाहेरची काय माहिती होणार आम्हाला. त्यामुळे आमचं जे शरीर आहे अचित आहे, अज्ञान, अज्ञानाचं शरीर आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांचं शरीर कसं आहे? ज्ञानपूर्ण शरीर आहे. आणि तिसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्णांचं शरीर आनंदमय आहे आणि आमचं शरीर कसं आहे? आमचं शरीर आम्हाला आनंद प्रदान करतो का? नाही. काय प्रदान करतो? दुःख. काय उदाहरण ह्याचं? काही उदाहरण?
पोट साफ करायला जावं लागतं.
हा, पोट साफ करावं लागतं. म्हणजे ते जड होतंय आणि त्रास होतोय मग. आणि ज्यांचं पोट साफ होत नाही किती त्रास होतोय? होतंय की नाही? हा, पोट साफ केल्यानंतर मग थोडं आराम वाटतंय. कारण हे त्रास होतंय. भूक लागते. भूक लाग ज्यावेळी लागते त्रास होतोय की नाही? पोटामध्ये दुखतंय पोट, भूक लागली, भूक लागली. आणि काय उदाहरण? हे शरीर
जन्म मृत्यू जरा व्याधी.
जन्म होतोय. जन्म काय दुसऱ्यासाठी आनंदाचा आहे? आमच्या घरी कोणी जन्म आलं? पण ज्याचा जन्म होतोय त्याला आनंद आहे का? तो हसत हसत बाहेर येतो का? कसा येतो? रडत येतो तो. आणि उलट नाही रडला तर त्याला डॉक्टर घेऊन त्याला रडवतात. कारण श्वास आला पाहिजे म्हणून. माहित आहे ना हे तुम्हाला सर्वांना? तर कोणी येताना जगामध्ये हसून येत नाही, रडतच येतात. जाताना पण रडत जातात. मला आणि राहायची इच्छा होती, एवढं लवकर घेऊन जाऊ नका मला, एवढे माझी योजना आहेत, मला हे काम करायचंय, ते काम करायचंय, ते भोग करायचंय, एवढे पैसे कमवायचे, अजून मला मंत्री बनवायचंय, व्हायचं आहे. असं करून येताना रडत येतात, जाताना जाताना मला राहायचं राहायचं रडत रडत जातात, जगताना पण रडत रडत असतात. मला हे नाही आहे, ते नाही आहे, ह्याची कमी आहे, त्याची कमी आहे, त्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी असं केलं. तर आमचं पूर्ण आयुष्य हेच आहे, दुःख दुःख. शरीर आम्हाला कधी आनंद देत नाही. ताण लागते, कधी दमून जातो, कधी झोप नसली तर त्रास येते. त्रास येतो आम्हाला. भागवत कक्षामध्ये बसताना पण झोप येते नाही का? कोणी आम्हाला कोणी काही अपशब्द म्हटलं तर आम्हाला मनाला फार त्रास होतो. काही रोग असत आहे व्याधी, किती त्रास होतो. डोकं दुखतं, पोट दुखतं, काही मार बसला कुठे. तर ह्या शरीरामध्ये काही आनंद नाही आहे. असेल तरी क्षणिक आहे. दोन क्षणासाठी थोडं संतुष्टी वाटतंय मला. छान, आम्ही काय एक गोड काय पुरणपोळी खाल्ली की वा किती छान आहे. मग त्याच्यानंतर परत भूक लागते मला, नाही का? तर हे शरीर जे आहे निरानंद आहे. परंतु भगवान श्री कृष्णांचं शरीर कसं आहे? आनंदमय. त्यामुळे श्रीकृष्णांचं शरीर कसं? सच्चिदानंद विग्रह. मग नंतर
अनादि.
अनादि, अनादि म्हणजे
जिनके कोणी त्यांचा आदी नाही.
आदी म्हणजे?
आदी म्हणजे त्यांची सुरुवात कोणीच नाही.
अनादि म्हणजे त्यांची त्यांची काही सुरुवाती नाही आहे. आमची सुरुवाती कोण आहे? आमचे आई वडील. त्यांचे कोण? त्यांचे आई वडील. पण भगवंतांचे
कोणी नाही.
कोणी नाही. तर माता यशोदानंद महाराज कोण? नकली भगवान माता पिता आहेत का? होय. भगवंतांची माता आई वडील कोणी कोणीच नाही. परंतु हे लीला म्हणून भगवंत लीला करतात. जसं एक नाटक मध्ये कोणी राजा बनतो आणि कोणी दुसरे व्यक्ती त्याचे आई वडील बनतात. खरोखर नाही आहेत. पण असे नाटकमध्ये असं असतं, नाटकमध्ये ते आई बाबा म्हणून ते आई बाबा म्हणून त्यांना बोलतात, पण हे नाटक आहे. तसंच हे भगवंतांची लीला आहे, पण ही लीला सतत चालू असतं, नेहमी असतं. नाटक काय असतं जगामध्ये, थोड्या वेळाच एक तासासाठी असतं, मग परत बाहेर जातं. पण भगवंतांची ही जी लीला आहे सतत चालू असतं. तर भगवंत अनादि, त्यांची कोणी आदी नाही आहे, त्यांची कोणी सुरुवात नाही आहे. मग
आदी
आदी
म्हणजे सर्वांची सुरुवात,
ते सर्वांची सुरुवात आहेत. त्यांची सुरुवात नाही आहे, पण भगवंत स्वतः सर्वांची सुरुवात आहेत. अनादि आदि आणि
गोविंद,
त्यांचं नाव काय?
गोविंद.
गोविंद आणि
सर्व कारण कारण,
म्हणजे
सर्व कारणांचे मूळ कारण.
हा, सर्व कारणांचे मूळ कारण कोण आहेत? भगवंत आहेत. आमचे कारण आमचे आई वडील, त्यांचे कारण त्यांचे आई वडील. असं करत करत आम्ही कारणाचे कारण, कारणाचे कारण, कारण करत 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 मूळ जे कारण आहे ते भगवंत. ठीक आहे, त्यामुळे भगवंतांकडूनच सर्व काही उत्पन्न होतंय. आणि स्वयं भगवान श्री कृष्णांचे दिव्य शरीरापासून त्यांचे जे अवतार उत्पन्न होतात, जे प्रथम अवतार आहेत, ते आहे अंश बलराम. बलरामांचे पण अंश आहेत. मग संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि परत हे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि हे सर्व कला, महाविष्णू म्हणजे अंशाचे अंश. तर इकडे काय म्हटलंय, एष विष्णूर भगवत कला भुवन पालिनी. आणि कला शब्दाचा अर्थ इकडे प्रभुपादांनी लिहिले विस्तार. तर भगवंतांचे ते विस्तार आहेत, आम्ही स्वतःला विस्तारित करू शकत नाही. गृहस्थ भक्त करतात, त्यांचे संतान, त्यांचे मुलं उत्पन्न होतात, पण ते वेगळे असतात. मुलं त्यांच्या मनाप्रमाणे काय पाहिजे ते करतात, नाही का? कोणी ब्रह्मचारी होऊन जाते आई वडिलांची इच्छा नसताना पण, नाही का? तर भगवान श्री कृष्णांचे जे विस्तार आहेत ते त्यांचे शरीर दिव्य शरीरापासून होतात. तर जेवढे भगवंतांचे अवतार किती आहेत?
संख्या
5, 10, 100, 1,00,000, किती?
असंख्य.
गोपाल प्रभू किती आहे?
असंख्य.
असंख्य, असंख्य म्हणजे अनगिनत. त्यांची आम्ही गणना करू शकत नाही, मोजू शकत नाही आम्ही. तेवढे अवतार आहेत. समुद्रामध्ये जेवढे लहर आहेत त्यांची ते मोजू शकतो का आम्ही?
नाही.
तसंच भगवंतांचे जेवढे अवतार आहेत त्यांना मोजू शकत नाही आम्ही. तर भगवान श्री कृष्ण अवतारी आहेत, अवतारांचे उद्गम आहेत. आणि जे जेवढे अवतार आहेत ते अवतार, अवतारी आणि अवतार. तर जेवढे अवतार आहेत ते भगवान श्री कृष्णापासून उत्पन्न होतात. तसंच भगवान श्री कृष्णांची शक्ती आहे, ते कोण आहे? भगवान श्री कृष्णांची शक्ती
राधाराणी.
श्रीमती राधाराणी भगवंतांची मूळ शक्ती आहे. या जगामध्ये पण आणि आध्यात्मिक जगामध्ये पण अनेक शक्ती आहेत भगवंतांची, ते श्रीमती राधाराणीचे अंश आणि कला आहेत. ज्याप्रमाणे जेवढे अवतार आहेत ते भगवान कृष्णांचे अवतार आहेत, भगवान श्री कृष्णांचे अंश आणि त्यांचे कला आहेत, त्याप्रमाणे जेवढे शक्ती आहेत ते श्रीमती राधाराणींचे अंश आणि कला आहेत. समजले ही गोष्टी? तर हे कोण समजवणार आता? आता जे मी गोष्टी बोललो समस्त वैष्णव प्रभू
जसं कृष्ण भगवान श्री कृष्णांचे विष्णू तत्वामध्ये जे अवतार आहेत तशा प्रकारे त्यांची शक्ती मूळ शक्ती राधाराणी आहे आणि जे कोण शक्ती आहेत या भौतिक जगतामध्ये अध्यात्मकामध्ये ते राधाराणीचे अंश आणि कला आहेत.
छान. तर चैतन्य चरितामृतमध्ये श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे जेवढे विष्णू तत्व आहेत, विष्णू तत्व म्हणजे काय, भगवंतांचे अवतार, जसे उदाहरण राम, विष्णू, नरसिंह, मत्स्य, कूर्म, वामन, हे सगळे अवतार आहेत ना भगवंताचे, हे विष्णू तत्व भगवंतांचे स्तराचे आहेत, ते सर्व भगवान आहेत. तर पुढे विष्णू तत्व
ते
कुठून येतात,
भगवंतचे अंश आणि
भगवंतांचे अंश आहेत किंवा त्यांचे अंशाचे अंश आहे कला. तर कविराज गोस्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाकडून सर्व जे विष्णू तत्व आहे ते उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे श्रीमती राधाराणी जे श्रीकृष्णांची मूळ शक्ती आहेत त्यांच्याकडून जे जेवढे शक्ती आहेत आध्यात्मिक जगतामध्ये, म्हणजे कोण आहेत आध्यात्मिक जगतामध्ये, एक वैकुंठ लोकामध्ये लक्ष्मीदेवी, अनेक लक्ष्मीदेवी आहेत, प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये एक लक्ष्मीदेवी आहे भगवंताच्या सोबत राहणारे, ज्याप्रमाणे प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये एक नारायण स्वरूप असतात त्यांच्यासोबत एक लक्ष्मी स्वरूपिणी असते. तर हे नारायण कोण आहेत, भगवान श्रीकृष्णाचे अंश आणि कला आहेत, आणि ते लक्ष्मीदेवी कोण आहे, राधाराणीची अंश आणि कला आहे. तर श्रीमती राधाराणीचा विस्तार कसा होतोय आध्यात्मिक जगतामध्ये, लक्ष्मीदेवी, मग द्वारकामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये जे द्वारका आहे तिकडे जे भगवान श्रीकृष्णांचे राणी आहेत ते पण राधाराणीचे अंश आहेत, आणि गोलोक वृंदावनमध्ये असणारे गोपीगण ते पण राधाराणीचे विस्तार. हे समजलं, शक्तिमान श्रीकृष्ण आहे त्यांच्याकडून सर्व अन्य शक्तिमानांची उत्पत्ती होते, मूळ शक्ती राधाराणी आहे त्यांच्याकडून जेवढे शक्ती आहेत आध्यात्मिक जगतामध्ये ते उत्पन्न होते. आणि तसंच या जगामध्ये भौतिक जगामध्ये पण जे शक्ती आहेत, जसे दुर्गा माता आहे ते पण शेवटी छाया, छाया शक्ती, श्रीमती राधाराणीची कला दुर्गा देवी इकडे आहे भौतिक जगामध्ये. तर त्याप्रमाणे आम्ही असं इकडे पण समजू शकतो की हे जे पुत्र उत्पन्न झाले ते भगवान विष्णूंचे कला, आणि जे पुत्री उत्पन्न झाली ती कोणाची कला,
लक्ष्मी,
लक्ष्मी देवीची कला, आणि लक्ष्मीदेवी कोणाची कला,
राधाराणीची,
असं एक श्रृंखला आहे. तर आता लक्ष्मी आणि नारायण, सीता आणि राम, रुक्मिणी कृष्ण द्वारकामध्ये, आणि वृंदावनमध्ये राधाराणी आणि कृष्ण, ही जी जोडी आहे ते कधी काळामध्ये सुरू होते की सनातन आहे, नेहमी आहे, अनादिकाळपासून आहे ते, असं आम्ही म्हणू शकत नाही की एक 10 लाख वर्ष झाले त्याच्या आधी भगवान नारायण आणि विष्णू सोबत नव्हते आणि लक्ष्मीदेवी सोबत नव्हते, मग 10 लाख वर्ष पूर्वी ते त्यांचं लग्न झालं ते आले, असं नाही, अनादिकाळापासून असं आहे, सनातन नित्य ही जोडी आहे. ज्यावेळी ही जोडी अवतार घेतात इकडे भौतिक जगामध्ये, अशी लीलाच्या वेळी असं दिसून येतंय की त्यांचं सीता आणि रामचं स्वयंवर, सीताचं स्वयंवर होतंय, आणि मग तिकडे राम जातात, शिवजीचं धनुष उचलतात, तोड मोडतात, आणि मग त्यांना ते लग्न करायला योग्य होतात, स्पर्धा होते, हे सगळी लीला आहे. खरोखर आध्यात्मिक जगनाचं जगामध्ये जी अयोध्या आहे त्याच्यामध्ये सीता आणि राम नेहमी सोबत असतात. तसं इकडे राधाराणी आणि श्रीकृष्णांची ओळख एक वेळा होते लीला, त्यावेळी राधाराणीचे जन्म होतो, त्यावेळी कृष्ण पण तिकडे येतात आणि बघतात की राधाराणी आहे. राधाराणी त्यावेळी डोळे उघडतात, श्रीकृष्णांना बघतात. पण खरोखर गोलोक वृंदावनमध्ये राधाराणी आणि कृष्णाची जोडी अनादिकाळापासून आहे. भौतिक जगामध्ये ज्यावेळी ते प्रकट होतात तर असं वाटतंय लीलामध्ये की एक कुठचे वेळेवर त्यांचा योग होतोय म्हणून त्यांचा. हा समजलं? हे गोष्टी कोण समजवणार आता? ब्रजेश्वर प्रभू समज हिंदीमध्ये, मराठी येतं बोलायला?
प्रयत्न कर. लक्ष्मीनारायण
थोडं जोरा,
लक्ष्मीनारायण, सीताराम, राधाकृष्ण हे जोडी जी आहे हे नेहमी आहे. इकडे 10 वर्ष 10,000 वर्ष 1,00,000 वर्षापूर्वी झालं असं नाही, नेहमी आहे. कारण ते आध्यात्मिक जगतामध्ये शाश्वत जोडी असतात, राधा कृष्णांची, लक्ष्मीनारायणची आणि सीतारामची. पण ज्यावेळी हे भौतिक जगामध्ये येतो ते लीला येतात, तर लीला करण्यासाठी वेगळ्याकडे त्यांचा जन्म झाला. आणि रामायणमध्ये जसं सीता स्वयंवर असतात, प्रभू श्री रामचंद्र वनामध्ये गेला आणि सिद्धरूपमध्ये सीता स्वयंवर मध्ये गेला आणि त्यांचं योग्य झालं विवाह करायला, हे लीलामध्ये आहे. असंच राधाराणीचा जन्म पण होता आणि कृष्ण जातात त्यांना बघायला आणि राधाराणी डोळे उघडून कृष्णाला पाहतात. हे सगळे लीला आहे. पण सनातन आध्यात्मिक जगतामध्ये त्यांची जोडी नेहमी असतात.
छान, माझ्यापेक्षा छान. छान छान, एवढं छान मराठी असू. जेवढ्या चुका माझ्या होतात मराठीमध्ये त्याच्यापेक्षा कमी चुका. तर हे सर्व समजलं ना सर्वांना? तर तसंच इकडे ही जोडी झाली. आता असं हे झालं की यांचा जन्म इकडून एक हातापासून झाला, यांची जन्म इकडून झाला. आता पुढे त्यांचं लग्न होणार, लग्न होणार. पण ते तसं हे एक लीला आहे, तसं आधीपासूनच आहे, ते जोडी त्यांची शाश्वत आहे आधीपासून. जसं एक नवरा बायको आहे, दंपती आहेत आणि ते एक नाटकामध्ये भाग घेतात. नाटकामध्ये पण त्या नवरा बायकोचं भूमिका करतात. पण दुसऱ्या काही गोष्टी असते त्याच्यामध्ये त्यांचं लग्न होतंय असं दाखवतं. फक्त त्या नाटकामध्ये त्यांचं लग्न आहे काही वेळ आधी, खरोखर जीवनामध्ये आधीपासून ते आहेत, नवरा बायको आहेत, होय ना? तसंच आध्यात्मिक जगतामध्ये शाश्वत त्यांची जोडी आहे. पण भौतिक जगामध्ये येऊन लीला करताना असं वाटतं की अमुक वेळी त्यांचं लग्न होत आहे. तसं ह्यांचं पण उत्पत्ती, ह्यांची उत्पत्ती झाली. आता आता ते कोण होणार, कसं काय, त्याची पण त्याचं पण वर्णन होईल. किती वाजले आता?
9:10
झाले ना. तर हे एक मूळ गोष्टी आणि अनेक गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. पण ते आणि कधी की लक्ष्मी आणि नारायणची सेवा कशी असली पाहिजे, लक्ष्मीची वेगळं नाही, ते मग नंतर आम्ही चर्चा करू कधी. आता सर्वांना भूक लागली असेल ना, निरानंद शरीर. नेहमी कष्ट असतो शरीराला, होय ना? एवढंच फक्त आम्ही आठवण ठेवू की लक्ष्मी म्हणजे कोण आहे, ती संपत्तीची देवी आहे लक्ष्मी. त्यामुळे जगामध्ये जे भौतिक लोक असतात ज्यांची चेतना भगवंताच्याकडे ज्यांचं वळण झालं नसतं त्यांना फक्त पैसा 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 पाहिजे असतं, भगवंत पाहिजे नसतात त्यांना, तर ते फक्त लक्ष्मीची पूजा करतात. परंतु लक्ष्मी कोणाची सेवामध्ये आहे? भगवंताची सेवामध्ये आहे. आम्ही फक्त लक्ष्मीची सेवा केली धन प्राप्त करायला, पण त्यांचे स्वामी भगवान नारायण किंवा विष्णू किंवा कृष्णांची सेवा आम्ही नाही केली तर ते बरं नाही आहे. आणि इकडे प्रभुपाद उदाहरण देतात की जसं रावणने फक्त सीताचं अपहरण केलं, सीताचा भोग करायचा प्रयत्न केला, सीतादेवी फक्त श्री रामांची सेवा करतात आणि कोणाची नाही. सीतादेवी आहे रामांची सेवासाठी, तर रामांची सेवा न करता सीतादेवीला कोणी वेगळंच करायचा प्रयत्न केला तर ती रावण वृत्ती आहे ती. तसंच या जगामध्ये पण धन म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीची सेवा श्री कृष्णांकडे आहे. तर आम्ही जर धनाचा प्रयोग स्वतःच्या भोगासाठी करायचा प्रयत्न केला आणि धनाचा प्रयोग भगवंतासाठी नाही केलं तर ते पण वृत्ती रावण वृत्ती आहे असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात. हा खूप महत्वाची गोष्टी प्रभुपादाने म्हटली. तर ही गोष्टी आता मी काय म्हटलं कोण समजवणार? म्हणजे नंतर प्रभू आता मी काय म्हटलं लक्ष्मी आणि नारायण.
लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी आहे आणि या भौतिक जगामध्ये जे भगवंतांकडे भगवंतांची भक्ती करत नाहीत आणि त्यांना फक्त भौतिक भोग पाहिजे असतो ते फक्त लक्ष्मी देवीची पूजा करतात आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करून भोग करायचा प्रयत्न करतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये असं लिहितात की रावण वृत्ती म्हणजे आम्ही फक्त लक्ष्मीदेवीला किंवा सीतादेवीला प्राप्त करायची इच्छा करतो, करण्याची इच्छा आणि संपत्तीला भोगायची इच्छा आम्ही ठेवतो आमच्या मनात. म्हणजे जे काही आम्ही कमवतो पैसे वगैरे ते भगवंतांच्या सेवेत न लावता आपल्या स्वतःच्या सेवेत आम्ही लावतो, त्याला रावण वृत्ती असं म्हणतात.
तर पैशाची कुठे प्रयोग झाला पाहिजे, कोणाची सेवेसाठी झाली पाहिजे आमचे पैसे?
ती संपत्ती जी आहे ती भगवंतांच्या नारायणच्या सेवेमध्ये आम्हाला लावायला पाहिजे.
का?
कारण ती संपत्ती म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीची सेवा, लक्ष्मी स्वतः भगवंतांची सेवा करते स्वेच्छेने आणि आमच्या हातात जेव्हा ती संपत्ती असते आम्हाला सुद्धा लक्ष्मी देवीची सहायता करण्यासाठी त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावायला पाहिजे.
छान, खूप छान, छान मराठी. थोडे एक दोन लहान चुका झाली पण माझ्यापेक्षा जास्त छान मराठी बोल. तर संपत्ती म्हणजे कोणाची संपत्ती? भगवंतांची संपत्ती. लक्ष्मी देवी संपत्तीची देवी आहे पण ती संपत्ती आहे कोणाची? भगवंतांची आहे. तर जर आम्ही ते संपत्ती कोणाचं काढून आम्ही जर घेतलं आणि स्वतःसाठी प्रयोग केलं तर ते बरोबर नाही ना. कोणाच्या घरी मी गेलो त्यांचं सामान घेऊन त्याचा भोग करायला सुरू केलं मी त्यांना न विचारता तर ते ठीक बरोबर आहे का? नाही. तसंच भगवंतांची संपत्ती घेऊन आम्ही फक्त भोग करायचा प्रयत्न केला आणि ते त्या वस्तूचा प्रयोग आम्ही भगवंतांची सेवामध्ये नाही केली तर ते चूक आहे, ते रावण वृत्ती आहे. जे काही आमच्याकडे आहे ते सर्व काही भगवंतांनीच आम्हाला दिलेलं आहे. आमची बुद्धी, आमची शक्ती, आमचं शरीर, आमचं कुटुंब, आमचं जे काही योग्यता आहे, जे धन आहे, सर्व काही भगवंतांची संपत्ती आहे. त्यामुळे हे सर्व काही आम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग केलं पाहिजे आणि जर आम्ही नाही केलं तर हे रावण वृत्ती. रावणाने काय केलं? सीतादेवीला भगवान श्री रामाकडून वेगळं करायचा प्रयत्न केला. तसं जो व्यक्ती लक्ष्मीला भगवान नारायणकडून वेगळं करायचा प्रयत्न करतो, दूर करायचा प्रयत्न करतो, तो पण रावणाचा शिष्य आहे. हा ठीक आहे, चला. हा. आता प्रसादासाठी आपण निघू. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्री श्री निताय गौर हरी की जय. श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरे कृष्णा. तुम्ही सर्व ठीक आहेत ना?